नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 उद्घाटन करण्यात आलं. देशात नवोपक्रमाची आधुनिक परिसंस्था भरभराटीला यावी यासाठी सरकार संशोधन सुलभतेवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिलेला नाही तर तंत्रज्ञानाद्वारे परिवर्तनाचा प्रणेता बनला असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठी निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशातील स्टार्टअप, सेमीकंडक्टर आणि हरित ऊर्जा क्षेत्रात देशानं गेल्या दशकात मोठी प्रगती केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
पिछले दशक में हमारा आरएनडी एक्सपेंडिचर दो गुना हुआ है. भारत में रजिस्टर किए गए पेटेंट्स की संख्या 17 गुना बढ़ी है. 17 टाइम्स का इंक्रीज. स्टार्टअप में भी भारत अब दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम बन गया है. हमारे 6000 से अधिक डीप टेक स्टार्टअप आज क्लीन एनर्जी, एडवांस मटेरियल्स जैसे क्षेत्रों में काम कर रहे हैं. भारत का सेमीकंडक्टर सेक्टर भी अब उड़ान भर चुका है. बायो इकोनॉमी की बात करें तो 2014 में ये $10 बिलियन की थी. आज ये करीब $140 बिलियन तक पहुंच चुकी है.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची याप्रसंगी उपस्थिती होती. देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. शिक्षणतज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार मधल्या 3,000 जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या 3 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देहरादून इथं उत्तराखंड विधानसभेच्या 2 दिवसांच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. राज्याच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. तसंच नैनिताल राजभवनाला 125 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 51 कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही माहिती दिली. भारतीय महिला संघाच्या कामगिरीबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजेतेपदाबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला संघानं काल पहिलं विश्वविजेते पद पटकावलं. बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा प्रचार 2 दिवसांनी संपणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाटणा इथं, गृहमंत्री अमित शहा यांनी वैशाली जिल्ह्यात महुआ इथं प्रचारसभा घेतली, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सहारसा इथं आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खगरिया इथं प्रचारसभा घेतली. पहिल्या टप्प्यात 121 मतदारसंघांसाठी 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या तोरणा भुईकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन काल माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झालं. यासाठी शासनानं 13,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, राजवाडा आणि त्यांच्या जीवनप्रवासाचे चित्रशिल्प यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते काल मुंबई इथं खासदार क्रीडा महोत्सव 2025 उद्घाटन झालं. या महोत्सवात 500 क्रीडापटू कबड्डी, खो खो, मल्लखांब, कुस्ती, फुटबॉल, ढोल ताशा यासारख्या 27 खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा येत्या 12 नोव्हेंबरपासून आळंदीत सुरू होत आहे. देऊळवाड्याच्या गुरुहैवत बाबांच्या पायरी पूजनानं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा 15 नोव्हेंबरला तर माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा 17 नोव्हेंबरला होणार आहे. हवामान. मोसमी पाऊस भारतीय उपखंडातून रवाना झाल्यानंतरही देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. मात्र यंदाचा नोव्हेंबर महिना तुलनेनं थंड असेल असा अंदाज आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.